हॅलो, आज मी कावळा आणि उंदीर मामाची वेगळी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. बालमित्रांनो, तुम्ही कधी ऑब्झर्व केलं आहे का, आपला उंदीर मामा खूप शूर असतो. तो न भीता कुणाच्याही घरात घुसतो व दिसेल त्याचा फडशा पाडतो. त्याला सगळ्या प्रकारचे अन्न तर आवडतेच, पण चप्पल, बूट्स, बॅग्स, चादर, गादी, कपडे तो काहीही खातो वा कुरतडून ठेवतो. म्हणून आपण उंदीर मामाला घरात येऊ देत नाही. आपला कावळा असतो ना, तो पण आपली खिडकी उघडी राहिली व खिडकीजवळ काही खाण्याची हलकी वस्तू जसे पोळी, ब्रेड, भजे, वडे, चकली असं असेल तर पटकन उडत उडत आत येतो व पळवतो. ॲक्च्युली बघता, कावळा व उंदीर मामा एकमेकांना घाबरतात. म्हणजे उंदीर मामाला वाटते की कावळावरतून उडत येऊन आपल्याला उचलून घेऊन जाईल व कावळ्याला उंदीर मामांच्या नखाची भीती वाटत असते. पण मी आज या दोघांच्या जगावेगळ्या अनबिलिवेबल मैत्रीची गोष्ट सांगणार आहे. एकदा काय होते, एक उंदीर मामा रस्त्याच्या कडेकडेने तुरु तुरु पळत असतात. पळता पळता त्यांचे लक्षच नसते. एक साप त्यांचा पाठलाग करत असतो. रस्त्याकडच्या झाडावर बसलेला कावळा हे बघत असतो. तो इतर कावळ्यांसारखा दुष्ट नसतो. त्याला उंदीर मामाची दया येते. तो झपकन जमिनीवर येतो व सापाला चोचीने हुसकावतो. अचानक झालेल्या या हल्ल्याने साप आणि उंदीर दोघेही दचकतात व साप उलट्या दिशेने पळून जातो. उंदीर मामाच्या लक्षात येते की आपला जीव आज एका कावळ्याने वाचवला आहे. तो कावळे दादाला थँक्स म्हणतो. कावळे दादा हसतो व फ्रेंडशिपसाठी विचारतो. उंदीर पण हो म्हणतो. मग दोघे आपापल्या घरी जातात. काही दिवसानंतर परत उंदीर मामा एका रस्त्याने जात असतात तेवढ्यात त्यांना तो कावळा भेटतो. कावळे दादा एकदम मलूल होऊन बसलेला असतो. उंदीर मामा विचारतो, काय झाले दादा, बरे नाही का? कावळे दादा म्हणतो, आज पूर्ण दिवस उपास झालाय, कुठेच काही खायला मिळालं नाही, त्यामुळे खूप भूक लागली आहे. आज उडायला पण एनर्जी नाही आहे. उंदीर मामा म्हणतो, हात तिच्या ती बघा, समोर एक बेकरी आहे. मी पटकन त्या बेकरीमधून तुम्हाला एक ताजा पाव आणून देतो. उंदीर मामा तुरु तुरु बेकरीमध्ये जातो. बेकरीचे शटर अर्धवट बंद होते, पण उंदीर मामांना काय, ते शटर खालून घुसले. कोपऱ्यामध्ये ताजे पाव प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून ठेवले होते. उंदीर मामाने थोडे प्लॅस्टिक कुरतडून एक पाव दातानी तोडला व परत पळत पळत जाऊन कावळे दादाला दिला. कावळे दादाने त्यातला अर्धा पाव उंदीर मामाला परत दिला व म्हणाला, थँक्स, मला एवढाच पुरे, उरलेला तुम्ही खा. मग दोघे चिअर्स करत मजेत एकत्र पाव खात बसले. आहे ना वेगळी अनबिलिवेबल गोष्ट त्यांच्या मैत्रीची. बाय बाय.